शिकवता तुला आणि मला प्रभूला भेटवता सतरा गोष्टी नवीन काही शिकवता तुला आणि मला प्रभूला भेटवता
येशू बादर शांत करतो
शुवाणी शिष्य होते एका नावेत सवार बादल आले आता कसे पोचावे त्या तीरी शिष्य खाबरले विचार करी बुडती येशूनी धमकावून केले वादळाला शान
ही कहाणी शिकवते ही बाब सृष्टीचे नियंत्रण आहे येशू जवळ ही कहाणी शिकवते ही बाब
सतरा गोष्टी नवीन काही शिकवता तुला आणि मला प्रभूला भेटवता
सतरा गोष्टी नवीन काही शिकवता तुला आणि मला प्रभूला भेटवता